यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की मच्चिता सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यति अथ चेतम अहंकारान न श्रोष्यसी न विनश्यती. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तुझा तर तू नाश पावशील. यद अहंकारम आश्रित्य न युत्स इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृती स्वाम विनश्यती. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. तर तात्पर्य आहे, अर्जुन हा क्षत्रिय होता म्हणून युद्ध करणे हा त्याचा स्वभावच होता. कारण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्माचा कर्ता समजत होता. जणू काही अशा कर्माच्या शुभ आणि अशुभ फळांचा तोच अधिकारी होता. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. त्याचेही त्याला विस्मरण झाले होते. हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती होय. शुभ आणि अशुभ गोष्टीबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केवळ कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक असते. मनुष्याचे भाग्य निश्चित करू शकत नाही. यास्तव भगवंताकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मनुष्याने भगवंताच्या किंवा भगवंताच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरुच्या आदेशांची मुळीच उपेक्षा करू नये. भगवंताच्या आदेशाचे पालन करण्याकरिता मनुष्याने निसंकोचपणे कर्म केले पाहिजे. यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल. अर्जुनाला अतिशय महत्वाचा असा उपदेश या भगवद्गीतेमार्फत दिल्यानंतर या 18 अध्यायामध्ये उपदेशाची ही सांगता आहे. तिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मी जे तुला काय सांगितलं हे जर तू पाळण्याचा प्रयत्न केलास तर ज्या ज्या काही अडचणी येतील ह्या स्वतः मी दूर करेन. परंतु अहंकाराने मी जे काही तुझ्या भल्यासाठी सांगितलेलं आहे हे जर तू ऐकलं नाहीस तर तुझा नाश हा ठरलेलाच आहे. आणि कशामुळे? दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की मी जर तू सांगितलेलं ऐकलं नाहीस तुला कोणास तरी ऐकायलाच पाहिजे. कारण आपला स्वभाव आहे सेवा करणं. जर आपण भगवंताची सेवा केली नाही तर आपल्याला कोणास तरी सेवा केलीच पाहिजे. परंतु त्या सेवेमुळे काय होतं, आपण मार्गभ्रष्ट, भगवान सांगतायत की तू मार्गभ्रष्ट होशील किंवा पदभ्रष्ट होशील. आणि म्हणून हा मिथ्या अहंकार सोडून दे. तर मिथ्या अहंकार म्हणजे काय? अहंकाराशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये मिथ्या अहंकाराचीही चर्चा करण्यात येत आहे. अहंकार म्हणजे स्वतःचं अस्तित्व. आत्मा हाचा अस्तित्व आहे, त्याची स्वभाव आहे भगवंताचं सेवा करणं. मी भगवंताचा दास ही आमची खरी स्थिती आहे आणि तो खरा अहंकार की मी भगवंताचा दास आहे. आणि मिथ्या अहंकार मी भगवंताचा दास सोडून बाकी सगळं काही आहे हा मिथ्या अहंकार. कुठलेही बाकीची आपण ज्यावेळेला उपाधी लावून घेतो स्वतःला ही मिथ्या अहंकार आहे, खोटा अहंकार आहे. याचं कारण का? जे काही आपण उपाध्या लावून घेतो आहेत हा या केवळ शरीरासाठी आहेत आणि म्हणून त्या मिथ्या आहेत किंवा वायफळ आहेत. त्याला भगवंताच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. मग समाजामध्ये आपली कुठली पण स्थिती असो, मोठा पुढारी असो अथवा एखादा झाडू मारणारा असो किंवा गृहिणी असो किंवा एखादा व्यावसायिक असो, विद्यार्थी असो अथवा नोकरी करणारा असो, कुठल्याही स्तरावरती आपण असो, हे जे आपण उपाधी ज्यावेळेला लावून घेतो हा मिथ्या अहंकार आहे. कमीत कमी ज्यावेळेला भगवंतासमोर आणि भगवंताच्या भक्तांच्या समोर जाताना हा अहंकार आपल्याला त्यागला पाहिजे, कारण आपण सर्वोच्च अशा व्यक्तीसमोर उभारत आहोत आणि त्यांची जर कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला आपला जो मूळ स्वभाव आहे भगवंताचा दास या स्थितीतच आम्हाला भगवंतासमोर उभारलं पाहिजे। अन्यथा आपण या जगामध्ये इतर कुठं ना कुठेतरी सेवा करतो, सेवा करणं आणि प्रेम करणं या दोन गोष्टी ह्या जीवाचा स्वभाव आहे, म्हणून भगवंताची सेवा करणं हा या जीवाचा स्वभाव आहे आणि प्रेम करणं भगवंतावरती हाही हा जीवाचा स्वभाव आहे। परंतु ज्यावेळेला भगवंत हा केंद्रबिंदू नसतो किंवा भगवंत आपल्या सगळ्या कार्याचं लक्ष नसतं त्यावेळेला सेवा आणि प्रेम हे आपण या शरीर स्तरावरती वळवतो आणि इकडनं या शरीराला संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याची सेवा ज्यावरती प्रेम करतो आणि म्हणून इथं सांगतायत की मग तो मार्ग भ्रष्ट झाला, कारण धर्म एकच आहे, धर्मस्तु साक्षात भगवत प्रणीतम, भगवंताला शरण जाणे, आणि जर भगवंताला शरण जाणार कोण नसेल तर त्याला कुठेतरी शरण गेलंच पाहिजे, कारण आपला जो स्वभाव आहे हा आपल्याला कार्य करायला प्रवृत्त करतो। नाही कस्य क्षणमपि जातु तिष्ठन्त कर्मकृत, भगवान सांगतात की एक क्षणभर सुद्धा हा जीवात्मा कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही, असे म्हणाला आम्ही धातच झोपतो आम्ही कुठे काय कार्य करतो, परंतु ते सुद्धा तामसिक गुणाच्या अधीन होऊन केलेलं कार्य आहे, म्हणजे आपण भगवंताला शरण गेलो नाही, भगवंताच्या गुण जे आहेत सत्व रज आणि तम या गुणाच्या अधीन होऊन आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, आणि म्हणून भगवान सांगतायत की तू या प्रकृतीच्या अधीन होण्याऐवजी माझ्या अधीन हो, कारण तो स्वभाव आहे आपला भगवंताची सेवा करणं, भगवंताची शरणागत, भगवंताचा आश्रय घेणं, आणि जर भगवंताचा आश्रय घेतला नाही तर आपल्याला हे तीन गुण जे आहेत ज्याच्या खाली आपल्याला अडकून राहावं लागतं आणि तसे आपल्याला जबरदस्तीनं आपल्याकडे प्रकृती कार्य करून घेते आपली इच्छा नसताना सुद्धा। म्हणून अर्जुन प्रश्न विचारत आहे की असं केन प्रवृत्ती पाप आचरती पुरुषा, असं कुठलं कारण आहे की एखाद्याला जबरदस्तीनं त्याची इच्छा नसताना सुद्धा या जगामध्ये पाप करावं लागतंय। तर भगवान सांगतात काम येश क्रोध येश रजोगुण समुद्वा महाशनो महापापमा विद्येनामी हे वैरिणा, हा जो काम आहे काम, आता आपण कोणालाही प्रचाराला जातो त्या म्हणतात की मला काम आहे, परंतु भगवंत दर्शन पहा काम म्हणजे सेवा सोडून जे काही करतो ते काम, भगवंताची सेवा सोडून इतर जे काही आहे हे काम, जे इंद्रिय तृप्तीसाठी केलेली गोष्ट, तर या काम येश इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या गोष्टीतनं क्रोध निर्माण होतो, रजोगुणाचा उद्भव होतो, महाशनो महापाप आणि हाच सगळ्यात मोठा वैरी आहे। आणि म्हणून भगवान सांगतात की या त्यालाच अगोदर तुझ्या ताब्यामध्ये ठेव, आणि हे कसं शक्य आहे केवळ आपलं स्वतःचं अस्तित्व काय किंवा माझा स्वभाव काय हे जाणण्यानं। आणि म्हणून आपण पाहतो या जगामध्ये जे लोक भगवंताची सेवा करत नाहीत ते कोणाचतरी सेवाच करताच आहेत, आपल्या कुटुंबाची सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत, देशाची सेवा करतायत, मानवाची सेवा करतायत किंवा प्राण्यांची सेवा करतायत, कुठे ना कुठेतरी सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत, परंतु ती सेवा अपूर्ण राहते जेव्हा आपल्या शरीराचा नाश होतो किंवा ज्याच्यावर आपण प्रेम करतोय त्या शरीराचा नाश होतो, ती सेवा संपली किंवा ते प्रेम जे आहे हे संपलं, आणि जितकं म्हणून आपण त्या सेवेला किंवा त्या प्रेमावर आसक्त आहोत तितकं दुःख आपल्याला होतं। आणि म्हणून भगवान सांगतायत की सेवा करण्याची जी प्रवृत्ती आहे हा आपला स्वभावच आहे, आणि हा जर आपण आपल्या व्यवस्थित शास्त्राप्रमाणे किंवा भगवद्गीतेच्या आदेशानुसार अथवा भगवंताच्या निर्देशनानुसार प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर आपण भगवंताची सेवा केली नाही तर आपल्याला कोणा ना कोणास्तरी सेवा करायला प्रकृती जबरदस्तीनं भाग पाडते। आज आपण पाहतो की या जगामध्ये अनेक लोक खास करून अमेरिकेमध्ये अत्यंत प्रगत असं राष्ट्र, आज एका भक्तांनी मला विनंती केली की तुम्ही अमेरिकेत राहता काय ते अमेरिकातले आम्हाला अनुभव सांगा, त्या अनुषंगाने मी बोलतोय, त्यामुळे अमेरिका हे जगातलं अत्यंत प्रगत असं राष्ट्र सगळ्या बाबतीत, एका बाबतीत सोडून कृष्णभक्ती, पण आपण पाहू शकतो की कृष्णभक्ती सोडून जरी कितीतरी प्रगती केलीच तरी शेवटी तिथे किती अधोगती होत असते। अमेरिका हा जवळजवळ भारतापेक्षा 200 वर्षानं पुढे आहे आपण सहज असं म्हणू शकतो, आजपासून 200 वर्षानं ज्या गोष्टी भारतात येतील त्या आता अमेरिकेमध्ये आहेत, तात्पर्य आपण जी स्वप्न बघतो आहोत ती तिथे सत्य आहेत. हा मी लहानपणी एक स्वप्न बघायचो की असं कधी येईल का की मी एकमेकावर फोनवरनं बोलताना प्रत्यक्ष मी त्या माणसाला बघू शकेल. आज प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये तसं होत आहे, आपण टेलिफोनवरनं एकमेकाला बघू शकतो, हा काही दाखवू शकतो, वस्तू अशी ही वस्तू आहे, मार्केटिंग सुद्धा करतो, ते इतकं प्रगत आहे. परंतु चर्चेत सगळ्या खाली, कोणी चर्चला जात नाही. रविवारचे हे लोक जे आहेत त्यावेळेला सुद्धा त्यांचं काय काम असतं, कुत्र्याला घेऊन दवाखान्यामध्ये जाणे ही सगळ्यात मोठी सेवा. कुत्रा जो आहे हा सगळ्या घराला केंद्रबिंदू. सगळे लोक विचार कोणाचा करतात, ते पत्नीचा, पतीचा, मुलाचा, आईचा, वडिलाचा करत नाहीत, एकमेकांमध्ये भांडत असतात. घरामध्ये सहमत एका गोष्टी होती होतात कुत्रा. हा तर हे पहा, कुठे सेवा केली नाही कुठेतरी. इफ यू आर नॉट सर्विंग गॉड यू टू सर्व डॉग. कुठे भगवंताची सेवा केली नाही तर आपल्याला कुत्र्याची सेवा करावी लागते. तर अमेरिकेसारख्या देशात जसं आपण वृंदावनमध्ये लोई बाजारमध्ये पाहता सगळी दुकानं कशाची आहेत, भगवंताच्या पॅरेफेरनेलिया या किंवा भगवंताला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिथे मिळतात. पण अमेरिकेमध्ये सुपर मार्केटमध्ये, हा इथलं मुंबईचं तुम्ही अकबर अली दुकान बघितलं असेल, तशी दुकानं कुत्र्याचं सामान मिळण्यासाठी आहेत. आणि तिथे कुत्र्याच्या अंडरवेअर पासून त्याच्या गॉगलपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात कुत्र्यासाठी. आणि भारतामध्ये मध्यमवर्गीय जे अन्न खात नाहीत ते तिथली कुत्री खातात. आणि ते अन्न मिळवण्यासाठी आपण जशी इथे रेशनला लावून लावतो, माणसाच्या दुकानात लाईन लावावी लागत नाही, पण कुत्र्याच्या दुकानात लाईन लावावी लागते हे सगळं धान्य आणण्यासाठी. आणि कुत्र्याची एवढी, ते अगदी स्वतः एका घरच्या मुलासारखं त्याला सांभाळतात. एक मुलगा, मी एकदा एकाच्या घरी गेलो प्रचारासाठी आणि भक्ताबरोबरच गेलो होतो, भक्तांच्याच घरी. घरी गेल्यानंतर त्यांनी मला चांगलं बसायला जागा वगैरे दिली आणि त्यांना मला एक बिस्कुट आणून दिलं. तर मला वाटलं की हा काहीतरी आले सेवा करायची आहे, पण सेवा कशी करायची माहीत नाही, ऑफरिंग केलं नाही काय नाही, बिस्किट आणून दिलं आहे. म्हणून मी ऑफरिंग करत होतो, हनुमान विष्णुपद आहे. आणि ऑफरिंग करता करता तो माणूस त्यांनी मला बिस्किट दिलं. म्हणाले की मला वेट थांबा, म्हणजे काय करायला आहे, म्हणजे मी ऑफरिंग करतोय. म्हणाले हे तुमच्यासाठी नाही. आणि म्हटलं मग मला कशाला दिलास. नक्की हे जे आहे ना, माझी मुलगी आत्ता बाहेर येईल तिच्यासाठी आहे. म्हटलं तुझ्या मुलीला मला कशाला देतोस. म्हणलं ते पहा, ती मुली तर तुम्ही हे बिस्कट देईल तर मुलगी तुमच्याशी चांगली वागेल. म्हटलं ठीक आहे, म्हणजे तुम्ही मुलगी तर बाहेर येईल. आणि तेवढ्यात माझं ऑफरिंग झालं आणि तो आपल्या मुलीला बाहेर घेऊन आला. अंगाला परखर घातलेली एक उंच 3 फूट कुत्री. म्हणलं की ही माझी मुलगी. अरे म्हणलं मला माहित होतं माणसाला कुत्री पण जन्माला येत. म्हणलं की हे बिस्कुट जे आहे हे तिला द्या. म्हटलं ठीक आहे, ऑफरिंग केलेलं आहे. बिस्कुट तिला दिलं आणि ते एकदम हातातनं ओढून घेतलं बिस्कुट आणि माझ्यासमोर जीप काढून बसली. म्हणाले की ही जी माझी मुलगी आहे ही फार डेंजरस आहे, ही अनोळखी माणसाला अजिबात जवळ करत नाही आणि हिला कोणी खायला दिलं तर मात्र ताबडतोब तिचे मित्र होते. आणि म्हणून तुम्हाला मी पहिला बिस्किट दिलं तिला द्यायसाठी. आणि नंतर मला जवळजवळ, मी त्याला गेलो होतो कृष्णकथा ऐकवायला, त्याने मला जवळजवळ अर्धा तास कुत्रेकथा ऐकवली. ही कुत्र जे आहे ते केव्हा जन्माला आलं, त्यानंतर त्याचं लग्न कसं झालं, त्याला किती मुले आहेत, त्या दोन्ही मुलांची नावं काय, त्याचा जो पहिला नवरा किती वर्षापूर्वी मेला, दुसऱ्या मुलांचं कसं लग्न झालं, आणि सगळ्यात त्यानं मला फोटो वगैरे दाखवले, त्यानंतर तिचा वाढदिवस कसा साजरा केला, त्यानंतर बाकी सगळी कुत्री आजूबाजूची कसे त्याचे मित्र आहेत, असं सगळं जेवढं काही, जसं आपण एका घरात आपल्या कोणाचं मुलाचं वर्णन करतो सगळं त्यांनी असं वर्णन केलं. आणि त्याच्या घरामध्ये स्वतः खाण्यासाठी तो सगळं बाहेर आणतो, पण कुत्र्यासाठी सुद्धा अन्न बनवतो घरात. तर हे कुत्र जे आहे पूर्ण सगळ्या घराचा केंद्रबिंदू, सगळे जे आहेत त्याची सेवा करण्यासाठी त्याला रविवारी एकटा आंघोळ घालणार, नंतर फिरायला घेऊन जाणार. आणि ज्यावेळेला कुत्र जर समजा रस्त्यावरती घाण केली तर तिथं 100 डॉलर्स म्हणजे जवळजवळ 6,500 रुपये दंड आहे. आणि म्हणून एक प्लॅस्टिकची पिशवी आणि एक झाडू हा बरोबर घेऊन जातात कुत्र्याच्या. तर तिथं ट्रेनिंग दिलं जातं त्यांना की असं तुम्ही झालं काहीतरी इशारे द्या आम्हाला. पण शेवटी कुत्र जायचे आणि कुत्र्याला घेऊन जातात आणि कुत्र त्यांना ओढत घेऊन जात असतं आणि ह्याला वाटतं की मी कुत्र्याचा मालक आहे. परंतु कुत्र त्याला ओढून घेऊन जात असतं. महाजन गता असं कोणता महाजनाचा आपण पाठीमागे गेलो नाही, कुणाचतरी पाठीमागे जायलाच पाहिजे. कुत्र जे आहे त्याच्या पाठीमागे हे लोक जातात. एकदा आम्ही चिकागोमध्ये हरिनाम करत होतो. चिकागोचा जो लेक आहे म्हणजे तिथला जो तलाव आहे हा निसर्गाचा सगळ्यात प्रचंड मोठा असा अद्भुत आहे. अगदी समुद्रासारखा आहे, कोणाला वाटणार पण नाही हा तलाव आहे समुद्रासारखा. तर तिथल्या बीचवरती आम्ही सगळे भक्त हरिनाम करत जात होतो. एक अत्यंत म्हातारी अशी स्त्री, हा ती सगळ्यांच्याकडे जात होती अगदी बिनवणी करून, हॅव यू सीन माय डॉग प्रत्येकाला विचारत होती. आणि ती आमच्या भक्तांच्या म्हणजे हॅव यू सीन माय डॉग माझा कुत्रा तुम्ही सकाळपासून बघितला असतात का, बघितलास का, कोणी बघितलं का माझा कुत्रा. आम्ही विचार करत होतो हीच वृत्ती हॅव यू सीन माय गॉड असं किती बदल झाला असा त्यामध्ये. ज्यावेळेला आपण पाहतोय सगळे जे षडगोस्वामी, हे राज हे व्रज देवी के चललिते हे नंद कुण असो, कुणी माझा कृष्ण बघितला का, कुणी माझा कृष्ण बघितला का. आपण हे जर केलं नाही कोणी कृष्ण बघितला का तर माझा कुत्रा बघितला का, काहीतरी करायलाच पाहिजे. कारण ही जी स्त्री अत्यंत म्हातारी दीनदवस्थेमध्ये आणि ती प्रत्येकाला विचारते तुम्ही माझा कुत्रा बघितला का, तुम्ही माझा कुत्रा बघितलात काय. आणि एवढे प्रचंड त्यांना व्यवस्थित खायला पाहिजे, त्यांना व्यवस्थित कपडे, जे काही माणसाला करू त्याच्यापेक्षा जास्त ते कुत्र्याची काळजी घेतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर सेरेमनी असते श्राद्ध जसं आपण करतो तसं ते मेमोरियल म्हणतात त्याला अमेरिकेमध्ये, त्याचं प्रत्येक वर्षी त्याला आठवण करायची. आणि मग प्रार्थना देतात की जिथं असतील तिथे तू समाधानी राहा, असं आपण जसं कविता करतो ते कुत्र्यावरती कविता असतात. आणि तिथे ग्रेटिंग कार्ड्स आहेत अशा आपण एकमेकाला वाढदिवसाला पाठवतो, ते एक दुसऱ्याच्या कुत्र्याच्या वाढदिवसाला ते ग्रेटिंग कार्ड्स पाठवतात. तर असे सगळं जे आहे सांगायचं तात्पर्य काय, जर आपण भगवंताची सेवा केली नाही तर कुठे ना कुठेतरी कुणाची तरी सेवा ही केलीच पाहिजे. सेवा हा मूळ आपली प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आपण पाहतो की एवढा प्रचंड असा धनाढ्य असा देश, परंतु सेवा कोणाची करायची करायची ही माहिती नाही. आणि त्यामुळे एवढं सगळं असून सुद्धा घरातले सगळे एकमेकाशी तोंड फिरवून वागणारे, पण त्या कुत्र्यावरती सगळ्यांचं प्रेम. आणि केंद्रबिंदू सगळी सेवा जी आहे ती कॉन्सन्ट्रेट कुणाकडे होते, कुत्र्याकडे. आणि सगळेच जण अगदी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं जसं वर्णन करतात तसं त्या कुत्र्यांचं वर्णन करणं असतं सगळीकडे तिथे जाईल तिथे. आणि तिथे मोठी मोठी कुत्र्यांची प्रदर्शनं भरवली जातात की तिथे 3 फूट 4 फूट उंचीचे कुत्रे घेऊन हे मालक येतात. तिथे त्याच्यावरती सगळ्यात मोठा अमेरिकेतला जो फेस्टिवल कुठला असेल तर कुत्र्यांचं प्रदर्शन. तर हे सगळे कुत्र्यांची प्रदर्शन बघायला हे सगळे अमेरिकन लोक डॉलर्स हजारो डॉलर्स करून खर्च करून येतात. कशाला? तर कुत्री बघायला. तर सांगायचं तात्पर्य की एवढा मोठा धनाढ्य देश असून सुद्धा सेवा कोणाची करायची, प्रेम कोणावरती करायचं याची कल्पना नाही. आणि म्हणून भगवान जसे या श्लोकांना सांगतात की जर अहंकाराने माझी सेवा करायची सोडली तर कुणा ना कुणाच तरी सेवा तुला करावीच लागेल. तर भाव तोच आहे की जे आपण भगवंताला विसरून या जगामध्ये करतो तेच भगवंतासाठी करायचं आहे. ह्याला भक्ती म्हणतात. अतिशय सोपं आहे. आपण खातो ते भगवंतासाठी प्रसाद बनवायचा, आपण जे वाचतो हे भगवंतासाठी किंवा भगवंताबद्दल वाचायचं, आपण जे ऐकतो हे भगवंताबद्दल ऐकायचं. तर सगळ्या गोष्टी आपला केंद्रबिंदू काय असला पाहिजे? भगवंत. अन्यथा आपण कुठे ना कुठेतरी ह्याला डायव्हर्शन किंवा त्याचा निराळाकडे दिशा बदलली जाते किंवा अधर्माकडे आपलं लक्ष लागतं. म्हणून भगवान सांगतायत की पुन्हा पुन्हा की मला शरण ये, माझा भक्त हो. याचं कारण स्वभाव आहे आपला सेवा करणं. जर आपण भगवंताची सेवा केली नाही, आपल्याला ह्या शरीराची आणि शरीरापासून जे काही सुरुवात होतं त्या सगळ्यांची सेवा ही केलीच पाहिजे. आणि जितकी म्हणून आपण या शरीराची किंवा शरीराच्या संबंधित वस्तूंची सेवा करू तितके म्हणून आपण या कर्मबंधनामध्ये अडकून पडू. जोपर्यंत आपलं लक्ष हे भगवंताकडे जात नाही, जोपर्यंत आपलं लक्ष सगळ्या जगाला त्रासून भगवंतापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण या जगामध्ये दुःख भोगतच राहणार. तर भगवंताकडे ज्यावेळेला आपल्याला जायचं आहे त्यावेळेला हा मनामध्ये निश्चय पाहिजे आपल्या की ह्या जगामध्ये सुख नाही. थोडी जरी आपल्या या जगामध्ये सुख आहे अशी जर कल्पना असेल त्या मात्रेमध्ये आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. आणि म्हणून थोडं जरी जगामध्ये या सुखाची आपण अपेक्षा केली तर आपल्याला नक्की आपला अपेक्षा भंग होतो. आणि जी वस्तू आज आपल्याला थोडंसं सुख देईल तीच वस्तू भगवान सांगतात की तुम्हाला उद्या दुःख देणार आहे. आणि त्याची सुरुवात या शरीरापासून होते. शरीरच आपल्याला पहिल्यांदा सुख देतं आणि नंतर हे शरीर जे आहे आपल्याला दुःख देतं. तर अल्टिमेटली भगवान सांगतायत की शेवटी अंडरलाईन ज्याला म्हणतात की मूळ काय आहे, जग जे आहे अशाश्वत आणि दुःखालय. याचा जोपर्यंत आपल्या मनावरती पूर्णपणे पगडा बसत नाही की हे जोपर्यंत आपण जितकं जास्त समजून घेत नाही तोपर्यंत आपण या जगामध्ये सुख प्राप्त करायचा प्रयत्न करतो आणि तेवढं आपण भगवंतापासून दूर राहतो. तर आजकालची आपण जी काही विज्ञानामध्ये प्रगती आपण केलेली आहे या प्रगतीमुळे होत आहे का मनुष्य भगवंतापासून दूर चाललेला आहे. ह्याचं कारण की मी काहीतरी करू शकतो या जगामध्ये, माझ्यामुळे सगळं होत आहे, मी केंद्रबिंदू आहे किंवा मी या जगामध्ये सगळं काही करू शकतो, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे. आणि ह्या सगळ्या असल्यामुळे हे सगळं काही मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. असलं वाटतं की आपल्याकडे हे आलं तर सगळी आपण नियंत्रण करू शकू. आणि आपण ज्यावेळेला नियंत्रण करण्याची इच्छा करतोय त्यावेळेला आपण समजायचं की भगवंताशी आपण स्पर्धा करतोय. आणि जितकं म्हणून आपण जास्त नियंत्रण करायला जाऊ तितकं म्हणून आपल्याला जास्त त्रास होईल. जसं पाण्यामध्ये ज्यावेळेला मासा असतो आणि जो मासा पकडणारा असतो वरनं गळ टाकतो आणि त्याच्यामध्ये काय असतं, हुक असतं. आता माशाला काय वाटतं की हे माझं अन्न आहे आणि म्हणून तो खायला जातो. जितकं म्हणून तो घट्ट पकडेल तितका तो जास्त रुतला जातो. तर ही जी मायाजाळ भगवंताने आपल्यासमोर टाकलेलं आहे हे असं हुक आहे मायेचा. आणि जितकं म्हणून ह्याला आपण पकडायचा प्रयत्न करू तितकं जास्त आपण अडकून बसू आणि वेदना होतील. आणि म्हणून भगवंत आपल्याला सांगतायत की हे जे जगत आहे हे जगत एकाच कारणासाठी आहे अभक्तांचा, त्यांना हे शिकवून देण्यासाठी की हे दुःखालयम अशाश्वतम. आणि एवढं सगळं केल्यानंतर या सगळ्या दुःखातनं मुक्त करणारा जो मुकुंद आहे याला शरण येण्यासाठी आणखी कुणाला नाही, कारण तोच एकटाला आपल्याला सोडू शकणार. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेवम सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्म नामंते भगवान सांगतात की अनेक 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 जन्मानंतर एखादा ज्ञानवान व्यक्ती वासुदेवम सर्वमिति भगवान श्रीकृष्ण जो आहे हा काही सर्व आहे, हा नियंत्रण करणारा आहे, तो भगवान आहे, तो सर्वस्व आहे, तो सर्वव्यापी, तो शक्तिमान आहे असं जो समजतो हा खरा बुद्धिमान. तर इतकी जन्म का लागतात आपल्याला हे जग दुःख असं समजण्यासाठी? आणि एवढं करून सुद्धा कधी कधी समजत नाही. एका प्रश्नाने एका भक्ताने एक प्रश्न केला की ठीक आहे आपण भगवंताला सोडलं आणि या जगामध्ये आलो, पण भगवंत जर खरेच प्रेमळ पिता असतील तर एवढं बरं का दुःख देतात, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा आजारपण पुन्हा एवढं का दुःख देतात? तर हा दोष भगवंताचा नाही आहे, भगवंत हे दुःख देत नाही आहेत. किती लोकांना कल्पना आहे की आपण दुःखामध्ये आहे, सांगितल्यानंतर सुद्धा आपणच भक्त आहोत आपण, आपल्याला किती वेळा आपण ऐकलेलं आहे की हे जग दुःखमय आहे. तरी पण आपला हा विश्वास बसत नाही की कुठेतरी मी एक्सेप्शन असेल, हा मी जो आहे हा अपवाद आहे, माझं चांगलं होईल. जग प्रभू भगवान सांगते की दुःखालय दुःखाचा सागर आहे, आणि म्हणून प्रत्येक क्षणी ज्याला हे कळतं की हे जे दुःखाचं आगर आहे आणि ह्यातनं मुक्त व्हायचं असेल तर जो या सागराच्या बाहेर आहे, जो मुक्त आहे, त्याला शरण गेलं पाहिजे, आणि तो म्हणजे मुकुंद किंवा कृष्ण. नाहीतर आपण इथल्याच लोकांची जर आपण सहायता घेत बसलो, जसं या कलियुगामध्ये होते आहे की अनेक लोक अनेक बाबाजी साधूजी याचं सहाय्य घेण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्याबरोबर तेही अडकून बसतात. कारण आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण मुक्त पुरुषाकडे गेलं पाहिजे. आणि कोण मुक्त आहे? केवळ भगवान श्रीकृष्ण मुकुंद, तोच आपल्याला या जगातनं मुक्त करू शकतो. परंतु जोपर्यंत आपली ही श्रद्धा नाही आहे की दुःखालयम हे जे जग आहे हे दुःखानं भरलेलं आहे, आणि म्हणून प्रल्हाद महाराज भागवतमध्ये सांगतात की तुम्हाला जर या जगामध्ये खरोखरच सुखी राहायचं असेल तर सुखी राहायची अपेक्षा सोडून द्या. वा किती बुद्धिमान स्टेटमेंट आहे वाक्य प्रल्हाद महाराजांचं. त्याचं कारण का, जेवढं म्हणून मी हे शरीर आहे असं समजून सुख प्राप्त करायचा आपण प्रयत्न करतो तेवढा आपण जास्त दुःखी होत जातो. पण जेव्हा आपण भगवंताचे दास या भावनेनं जगायला लागतो, कारण जे काही आपल्याकडे आहे ह्याच्यामध्ये आपण संतुष्ट राहतो, हा भाव आपल्यामध्ये पाहिजे. कारण आजूबाजूची परिस्थिती आपण बदलू शकणार नाही, ते आपल्या हातात नाही आहे. कारण प्रकृती एकरेमानानी गुणे कर्माणी सर्वशा, जे काही चाललेलं आहे आपण जर भगवंताच्या अधीन नाही आहे, तीन गुणाच्या अधीन आहे, आणि म्हणून तीन गुणाच्या अधीन सगळं काही चाललेलं आहे. अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते, अहंकारी व्यक्तीला असं वाटतं की मी करता आहे, आणि त्यासाठी तो ह्या प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये अडकून राहतो. आणि म्हणून हे ज्याला पूर्णपणे समजलेलं आहे की हे प्रकृती जी आहे, तीन गुण जे आहेत, हे पुन्हा ह्याच्या अधीन गेल्यानंतर मला दुःखामध्येच राहावं लागणार. आणि म्हणून प्रभुपाद सांगत असत की माझ्या भक्तांच्या बद्दल मला एकच काळजी आहे, मायेची त्यांना भीती वाटत नाही. हा आपण ज्यावेळेला भक्त बनत असतो त्यावेळेला आपल्याला भीती वाटते, पण तो भक्त ज्यावेळेला बनतो जप करायला लागतो त्यावेळेला वाटतं की आता माझं मायेपासून पूर्णपणे संरक्षण झालेलं आहे. परंतु भक्त ज्यावेळेला होतो तेव्हा जास्त ही माया पाठी लागते, याचं कारण मायेला आम्ही सोडून द्यायचा विचार करतोय, आणि म्हणून आपल्या तावडीतनं जाऊ नये म्हणून ती जास्त आपल्याला पकडायला बघते. त्याच्यासाठी कधी कधी असं होतं की भक्ती करताना सुद्धा काही काही लोक भक्ती सोडून देतात, याचं कारण ज्या मायेला त्यांनी सोडलं होतं ती माया पुन्हा त्यांना खेचून घेऊन जाते आहे. तर जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की इथे जे आहे आपण आलोय कशासाठी, हे जग दुःखमय आहे, म्हणून पुन्हा त्या जगामध्ये जायची आपली इच्छा नाही झाली पाहिजे. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्ताचं वर्णन काय करतात की ज्याप्रमाणे भगवंताचा भक्त हा कमळाप्रमाणे आहे. कमळ कसं असतं? दलदलीमध्ये असतं, चिखलामध्ये असतं, परंतु त्या चिखलापेक्षा वेगळं असतं. त्या चिखलातूनच सर्व काही शोषून घेतं, परंतु त्या चिखलामध्ये मिसळत नाही, चिखलापेक्षा ते वेगळं आहे. त्याचप्रमाणे भगवंताचा भक्त जो आहे या तीन गुणांनी प्रभावित असलेला या भौतिक जगामध्ये आहे, परंतु त्या तीन गुणांमध्ये राहून सुद्धा तो तीन गुणांच्या पलीकडे आहे कमळासारखा, आणि त्या तीन गुणातनं सगळं तो शोषून घेतोय, परंतु त्याच्यामध्ये आसक्त नाही किंवा त्याच्यामध्ये अडकलेला नाही आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान भक्ताला कमळाचं उदाहरण देत आहे. आणि असं नाही आहे की त्याच्यामध्ये असे काही वाईट विचार येणार नाहीत, येतील. कारण का, आपण अशा खास करून कलियुगामध्ये अशा युगामध्ये राहतो आहोत की सगळीकडे मायादेवीचं रूप जे आहे हे उघड आहे. इतर युगामध्ये झाकलेलं असायचं, या युगामध्ये उघड आहे. आपण एक मैल जरी कुठल्याही हायवेवरती प्रवास केला चारही नियम तोडणारे बोर्ड आपल्याला दिसतील. तर असं नाही की आपल्याला कधी विचार येणार नाही, विचार येईल, परंतु भक्ताची ही श्रद्धा असली पाहिजे हे जे आहे गाळ आहे. याच्याकडे पुन्हा गेलो आपण जास्त आपण अडकून बसू, भगवंताच्या कृपेनं सुटलेलो आहे, पुन्हा तिकडे जायची इच्छा नाही करणार. तर भगवान सांगतात की भक्तांचं मन कसं असतं, अपुर्यमाणाम चलम प्रतिष्ठम, याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक नद्या सगळ्या बाजूने येत असतात परंतु समुद्र आपली पातळी ओलांडत नाही, त्याप्रमाणे ज्याचं मन या भक्तीमध्ये या विशाल भक्ती रसामृत सिंधू मध्ये ज्याचं मन किंवा आत्मा वाहतोय, जरी आजूबाजूचे विषय किंवा आजूबाजूचे अनेक इंद्रिय तृप्तीची साधनं त्याच्यावर जरी आघात करायला लागली तरी त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही, कारण त्याला माहिती आहे ही जी दुखाची सुखाची जी साधना आहेत ही कशी आहेत, तामसिक गुणामधली आहेत. भगवंत वर्णन करतात तामसिक गुणातलं सुख कसं असतं, पहिल्यांदा गोड लागतं, परिणाम विषासारखे असतात. आणि म्हणून या जगामध्ये आपण पाहतो दुर्दैवानं भगवंताची भक्ती सोडून लोक जे आहेत या अशा सर्व इंद्रियतृप्तीच्या साधनांच्या पाठीमागे लागलेल्या आहेत, आणि कुठेतरी ही इंद्रिय लागलीच पाहिजेत, आणि म्हणून ही इंद्रिय ज्यावेळेला बाहेर आकर्षित होतात त्यावेळेला भगवंताकडे आकर्षित होण्याचं फार कमी शक्यता आहे. म्हणून भगवंताकडे कायम मन वळवलं तर ही जी माया आहे ही पूर्ण माया आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये मदत करेल. पहिल्यांदा ती प्रयत्न करेल आपल्याला ओढून घ्यायचा, नंतर त्या परीक्षेमध्ये पास झालं तर तीच माया आपल्याला भगवंताच्या सेवेमध्ये मदत करेल. आमचे एक भक्त आहेत त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला ते कृष्ण भक्तीमध्ये यायच्या अगोदर पेपर वाटायला जायचे, तर पेपर वाटायला ज्यावेळेला जायचे ते सांगितलं त्यांनी की मी सगळीकडे अगदी बिंदास्तपणे पेपर वाटायचो पण एका घरामध्ये जायला मला भीती वाटायची, हा, आणि त्या घरात मी गेटमधूनच पेपर फेकून द्यायचो. त्याचं कारण का, तिथे कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला घाबरून अजिबात मी तिकडे जवळ सुद्धा जात नव्हतो. पण एक दिवस ज्यावेळेला मी पेपर टाकत असताना त्या घरच्या मालकाने मला बोलवलं आणि त्यांनी बोलल्यानंतर मी सांगितलं की मी आत येऊ शकत नाही कारण बी वेअर ऑफ डॉग, म्हणजे कुत्र्यापासून सावधान राहा, ते म्हणजे की तू काळजी करू नस तू ये, आणि म्हणजे कसा तरी धडपडत तो आत गेला. आणि मग मालकाने कुत्र भोकायला लागलं, मालकाने सांगितलं की चोप, आणि कुत्र गप बसलं. तर त्याचप्रमाणे ही भौतिक जगत जे आहे हे कुत्र्यासारखं आहे, आपण जर त्याच्याकडे गेलो आपल्याला हे चावून खाऊन टाकेल, पण त्याच्या मालकाला जर शरण गेलो कृष्णाला तर कुत्र चुप मायादेवी गप राहते, भोंकेल पहिला पण मालकाने सांगितलं की ते गप राहते. तर त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ज्यावेळेला आपण मालकाकडे जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण भोकतच असते, परंतु हा विश्वास आहे की मालक आहे, आपण घाबरायची काही गरज नाही, ते भोकत राहते तिकडे, त्याला घोळून पळून गेलो तर मालकाकडे जाऊ शकणार नाही. हा, पण मग आपल्याला समजायचं की पेपराचं बिल मला घ्यायला मालकाकडे गेलंच पाहिजे, तर त्यासाठी आपलेही कमीत कमी मला भगवंताला शरण गेलंच पाहिजे. म्हणजे ही भौतिक प्रकृती जरी भुंकत असली आजूबाजूला तरी हा विश्वास आले की कुठे मालक आहे, त्याच्यामुळे भुंकत असेल पण त्याच्या डोळ्याच्या नजरेखाली आहे, आपण काही घाबरायची गरज नाही. म्हणून त्या भुंकण्याला आपण ओ द्यायची नाही, आपण तिकडे जायचं पळून जायचं नाही, पुढे जायचं. काही काही भक्त असतात ते तिकडे पळून जातात कारण कुत्र भुंकायला लागलंय, हा, पण मालक समोर उभे आहे कशाला पळून जायचं, ज्या मालकाने आपल्याला बोलवलंय माझ्याकडे ये सर्वधर्मान प्रति जमामेकम चरणम रज अहम त्वां करो पाप्य भिव मोक्षयिष्यामि मा सुच, ज्या भगवंताने आपल्याकडे बोलवलं आहे सांगतायत की मी तुला सगळ्या दुःखातून सगळ्या पापातून मुक्त करतो माझ्याकडे ये, आणि मग तिथं जाताना हे भौतिक प्रकृती जे भुंकणार आपल्याकडे नक्कीच, कारण काय, त्याला काय करायचं आहे, जे लोक भगवंताकडे जातात उगीच जायला द्यायचे नाही आहेत कारण त्याच्यामध्ये चोर सुद्धा असतील, हा, कुत्रा कशासाठी संरक्षण करतो, चोर लिटेरू डाकू गुंडू सगळे वाईट प्रकारचे लोक पण घरामध्ये येतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कुत्रा आहे, त्यामुळे मायादेवी कशासाठी आहे, भगवत धामात भगवंताच्या भक्ताशिवाय कोणाला सोडायचं नाही, आणि म्हणून जोपर्यंत आपण भक्त नाही तोपर्यंत ही भोगत राहणार, सहन करायचं, पण लक्ष एकीकडेच, हा, आपलं मालक उभारलेलं आहे, आपली जोपर्यंत आपल्याला निर्तृप्ती साधनं आपल्या समोर आहेत थोडं काहीतरी आपल्याला आकर्षण झाल्यासारखं वाटेल, पण तरी पण दृढ श्रद्धा असेल भगवत भक्ती करण्याची तर भगवंताकडे पण त्याच्याकडे पाहतो मालकाकडे, कुत्र्याकडे जसं लक्ष द्यायचं नाही म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही, मग आपण सरळ मालकाकडे जातो. तर सांगण्याचं तात्पर्य की जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही हे जग दुःखमय आहे इथे सुख नाही, तर काही लोक आपल्याला आश्वासन देतील की अहो मी तुला आशीर्वाद देतो, हा मंत्र घे, हा यज्ञ कर, हे कर, ते कर, ते कर, तीर्थयात्रा कर, हे कर, ते कर. पण या सगळ्या गोष्टींना आपल्याला पूर्ण दुःखातून मुक्त होता येणार नाही. काही तत्कालीन होईल, समजा कोणी जडीबुटी दिली, कोणी राख दिली, तर आपले आजार बरे होतील, परंतु आपण पूर्ण दुःखातून मुक्त झालो का? नाही झालो. जन्ममृत्यू जराव्याधी आहे, जरी आता आजारी बरं झालो, हा, परंतु जन्ममृत्यू जराव्याधी ही आहेच, पुन्हा व्याधी येणारच. आता पाय माझा मोडलेला, एक कुणीतरी दिलेला अंगारा लावून बरा झाला, पण ते डॉक्टर सुद्धा करू शकतोय. त्यासाठी कुठल्या बाबाकडे जायची गरज नाही. हा, कुठलाही जो पायाचे सांधे जोडणारा डॉक्टर आहे तो पण हे काम करू शकतो, उलट त्याच्यापेक्षा स्वस्तात करू शकतो. इकडे गेल्यावरती कमी कमी भरपूर डोनेशन द्यावं लागते राग घ्यायला, डॉक्टरकडे त्याचं बिल कमी होईल. पण आपल्याला वाटतं की अरे हा बाबा एवढा साक्षात्कारी आहे की ह्याने माझा पाय बरा केला. अरे गाडवा, तो डॉक्टर सुद्धा बरा करू शकतो ना, पुन्हा त्याच्याकडे कशाला जायला पाहिजे? मला वाटतं की मला सोन्याची अंगठी काढून दिली, सोनार देऊ शकतो ना त्याच्यापेक्षा स्वस्त दरात. तर हे जे आहे, ज्याला आपली खरं दुःखी माहीत नाही त्याला असं वाटतं की हा काय फार मोठा चमत्कार झाला. परंतु भगवंत एवढा मोठा चमत्कार करतायत की जन्ममृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये अडकणाऱ्या व्यक्तीला ते बाहेर काढतायत. हा चमत्कार कोण करते या जगामध्ये? कोणी पण नाही. एकदा प्रभुपाद आपल्या रूममध्ये बसले असताना एक जादूगार आला आणि जादू असा करत होता. भक्त लोक सगळे आश्चर्य झाले, हा काय मोठा जादूगार आहे, किती मोठा जादू करतो. भक्त लोक सगळे आवाक झाले. तर प्रभुपाद म्हणाले की ही जादू करू शकतोस का? जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रातून सोडवतोस कोणाला? ती खरी जादू. हां, तर ही जादू भक्त लोक करू शकतात, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. आणि ही केव्हा? जेव्हा जन्ममृत्यू जराव्याधी आपल्याला समजेल, ते दुःख आपल्याला कायम लक्षात राहील, त्यावेळेला आपल्याला ती खरीची जादू आहे हे कळेल. आपल्याला थोडं काही जन्ममृत्यू जराव्याधी सोडून दुसरं काय असेल तर आपण फसलो बोल या जगामध्ये. म्हणून एक लक्षात येतं, जन्ममृत्यू जराव्याधी पुन्हा 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 दररोज सकाळ संध्याकाळ ऐकायचं. भक्ती सिद्धांत सरस्वती सांगतात की आपलं जे मन आहे इतकं वाईट आहे, याला सकाळी 50 जोडे आणि संध्याकाळी 50 जोडे मारा. ह्याचं कारण आपल्याला काय शिकवते आहे, हे जग ह्याच्यामध्ये सुख प्राप्त करू शकतो आपण, हे शिकवत आपल्याला. परंतु भक्त लोक सकाळी उठल्याबरोबर पहिला शब्द काय तोंडातून बाहेर पडतो? संसार दावा नललिड लोक. संसार हे काय आहे? दावा नल आहे. ते फक्त गाण्यासाठी नाही, दिवसभर लक्षात राहिलं पाहिजे, संसार हा दावा नल आहे. प्राणाय कारुण्य घनाघनत्वम, केवळ गुरुची करुणा. जसा पाऊसच केवळ दावानल जंगलातल्या अग्नीला वाटू शकेल, तसा गुरु जो भगवंताचा शुद्ध भक्त आहे त्याची करुणाच आपल्याला या दावानलातनं वाढू शकेल. म्हणून सकाळी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला आठवण करून देतात, संसार दावानल लीड लोक. या जगामध्ये सुखाची अपेक्षा करायसाठी जाऊ नकोस. समजून ये, जिथे घेशील पदम पदम यंजी पदम नतेशान. प्रत्येक पायावरती दुःख आहे, प्रत्येक पावलावरती दुःख आहे, नाही आलं तरच आश्चर्य. परंतु आपण इतके मूर्ख झालेलो आहोत, आपण दुःखाला एक सुख मानतो. म्हणून भागवतम मध्ये ब्रह्माने जी सृष्टी निर्माण केल्याचं वर्णन केलेलं आहे, जिथे 9व्या सृष्टीचं वर्णन आहे, आणि तिथे सांगितलेलं आहे की या सृष्टीमध्ये जे लोक आहेत ज्यांचं जठर आडवं आहे, बाकी ज्यांचं जठर उभं आहे, बाकींची जठर आडवी आहेत, प्राण्यांची पहा सगळ्यांची जठर आडवी आहेत, पण 9वे जे आहे क्रिएशन माणसाचं आहे आणि त्याचं जठर कसं आहे? उभं आहे. असे जे लोक आहेत ब्रह्मा सांगतायत की दुःखेशु सुख मानिना, ते दुःखाला सुख मानतात. म्हणून आपली स्थिती अशी आहे की या जगामध्ये दुःख आहेत. प्रभुपाद कायम उदाहरण देतात की ब्रिटिशांच्या काळामध्ये एक प्रकारची शिक्षा व्हायची की कैद्याला ते एका मोठ्या पाण्याच्या हौदामध्ये घेऊन जात असत आणि त्याचं मुंडकं धरून त्या पाण्यामध्ये दडपायचं आणि ज्याला जो अगदीच मराला येतो त्याला तो बाहेर काढणार आणि त्याला एक श्वास घेतला जाणार मी पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये. हा, तर तो ज्याला एक बाहेर काढतो मान, त्याने असं विचार केला हा मी किती आनंदी आहे. तर तसाच आनंद या जगामध्ये आहे. थोडासा काय तर आनंद प्राप्त होत असेल तो असा आहे की आपली मान जी आहे ही दुःखामध्ये बुडवली जाते, एक कुठेतरी श्वास सुखाचा आपल्याला चांगला अनुभवायला मिळतो. आपल्याला वाटतं की हा हे जग किती सुखकारक आहे आणि इथे आपण जास्त प्लॅन बनवायला लागतो. तर अमेरिकेतलं जे सगळ्यात उच्च असं सायन्स अभिमानास्पद जे केंद्र आहे नासा, जिथून चंद्रावरती यान सोडलं असं म्हणतात, तर तिथे भारतातले 36% वैज्ञानिक काम करतात. आणि ज्या वेळेला मागच्या वर्षी प्रचंड वादळ आलं त्या भागामध्ये आणि हे सगळे सायंटिस्ट ते जागा सोडून पळून गेले, म्हणजे ज्या निसर्गावरती आपण नियंत्रण करायचा प्रयत्न करतो आहे त्याच निसर्गाने आपलं चेहरा दाखवला. नासा बिल्डिंग जी आहे ही इतकी मजबूत आहे की 110 मैल वेगानं जरी वारा आला, म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात एवढा कधी पण आला नव्हता, त्याच्यापेक्षा 10 मैल जास्त, तरी त्या बिल्डिंगला हादरा बसू शकणार नाही. इतकी कडक आणि टणक बांधकाम केलेलं आहे इमारतीचं. परंतु हा ज्या वेळेला वारेचा गोंगाट येणार अशी केवळ एक बातमी आली, फक्त 3 सायंटिस्ट इथे राहिले, बाकी सगळे जागा सोडून पळून गेले. तर भगवंताला आपण शरण गेलो नाही तर ही प्रकृती कधी कधी आपल्याला सहाय्य देईल, परंतु एक ना एक दिवस रुद्र स्वरूप आपल्याला दाखवणारच. आपण ज्या वेळेला सगळं काही आपल्या मनासारखं होत असतं पण सतर्क नाही राहिलो तर त्याची संधी घेऊन निसर्ग आपल्यावरती खूप दाखवतो किंवा क्रूरता दाखवते, त्याचे खरं चित्र जे आहे दाखवते. आणि म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत हे भौतिक प्रकृतीवरती विश्वासच ठेवत नाहीत. दुःखालयम, आता थोडंसं मला एक सुख मिळत असेल परंतु कधी दुःख मिळेल सांगता येत नाही. आता आपण पाहतो असे कितीतरी भक्त आपल्याला या जगातून सोडून गेले, ते आपले खरे शिक्षागुरू आहेत. त्यांनी दाखवून दिलं की मृत्यू हा कसा केव्हाही कधी येऊ शकतो. आनंदामध्ये असताना आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही, एका क्षणामध्ये चित्र पालटू शकतं. तर या सगळ्या गोष्टीतनं असं होतंय का, यातनं आपण काय शिकतोय? जर काही शिकत नसेल तर आपण दुर्भागी आहोत. पण हे जर शिकत असेल की हे जे जग आहे दुःखाचं, दुःखाला कारणीभूत आहे, या जगात कशावरती आपण विश्वास ठेवता कामा नये. फक्त एक भक्त भगवंताच्या इच्छेप्रमाणे ज्या वेळेस भक्ती करतोय त्यापर्यंत, अशा भक्तांच्या जे त्यांचे आदेश आहेत जे शास्त्रानुसार आहेत हाच एक सत्य आहे. मामही वैशिष्ट्ये सत्यम ते प्रतिजानी प्रियोसिमे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण भगवंता विन्मुख होऊन इतर गोष्टीमध्ये प्रगती करायला लागतो त्या गोष्टी आपल्याला भगवंतावरचा विश्वास जो आहे हा कमी करतात. आज पहा आपण प्रगती अध्यात्म भौतिक जगतामध्ये इतकी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अहंकार काय झालेला आहे, मी नियंत्रण करू शकतो. आणि त्यामुळे खरा जो नियंत्रण करणारा आहे भगवान याची सेवा करण्याची आपली इच्छा होत नाही. एखाद्या सामान्य पशूची कुत्र्याची सेवा करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया निघून जातं, त्याचं प्रेम करण्यामध्ये, त्याच्यावर सेवा करण्यामध्ये. म्हणून भगवान सांगते की जर तू माझी सेवा केल्याचा स्वभाव आहे तुला या जगामध्ये सेवा किंवा प्रेम हे करावंच लागणार, माझी केला नाही कोणाला कोणास तरी करावी लागणार. आणि त्यासाठी आणि त्या सेवेचं किंवा त्या प्रेमाचं फळ काय आहे, दुःखालयम पुन्हा. आणि म्हणून शाणा हो आणि मला शरण ये. म्हणून पुन्हा पुन्हा भगवद्गीते भगवान आपल्याला हे निवेदन करतायत, या जगामध्ये जर तुम्हाला खरोखरच भगवत प्राप्ती करायची असेल, खरोखरच तुम्हाला ह्या जगाचा चेहरा जाणून घ्यायचा असेल तर भगवद्गीता वाचा. काही काही लोक सांगतात भगवद्गीता म्हणजे अहो माहिती आहे काय, ते सांगितलेलं कर्मण्येवाधिकार असते. तर कर्मण्येवाधिकार असते एवढाच उपदेश भगवंतांनी दिलेला नाही आहे, त्याच्याबरोबर दुःखालयम शाश्वत म्हणून सांगितलं आहे. तर दुःखालयम या दुःखाचं आलय असलेल्या, दुःखाचं सागर असलेल्या जगामध्ये भगवंत कशाला आपल्याला कर्म करायला सांगतील? आणि म्हणून सांगतायत भगवान चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परहा बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्ता मत तंभव. कर्म कर पण कसं, चेतसा मयी संन्यस्य मत्परहा, माझं चिंतन करत माझ्या आदेशानुसार, बुद्धियोगम उपाश्रित्य म्हणजे बुद्धीचा आश्रय घे. आता आपल्याला बुद्धी नाही आहे, कमीत कमी ही नम्रता असावी की भगवंताकडनं बुद्धी स्वीकार करावी. आणि म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत हे आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत या जगामध्ये राहण्यासाठी, भगवंताने दिलेल्या बुद्धीचा वापर करतात आणि म्हणून ते या जगातल्या सर्व दुःखातून कायमचं मुक्त होऊ शकतात. बुद्धी उपाश्रित्य मत चित्ता मततम भव सततम भव, की माझं तू कायम चिंतन कर. आणि या भावनेमध्ये ज्या वेळेला आपण कार्य करतो त्यावेळेला भौतिक प्रकृतीच्या नियमातून पूर्णपणे आपण मुक्त होऊ शकतो. प्रभुपाद उदाहरण देतात की एका मांजरीणीचं मांडणीच्या तोंडामध्ये मांडणीचं पिल्लू पण असतं आणि त्याच तोंडामध्ये उंदीर पण असतो. बाह्य जगतात दिसायला दोन्ही सारखंच आहे, परंतु मांजराचं जे पिल्लू आहे ते ज्यावेळेला मांजणीचा चेहरा बघतं त्यावेळी ते उग्र किंवा रुद्र वाटत नाही, त्याला प्रेम वाटतं. कारण हे जे तोंड आहे मला सहजपणे उचलून दुसरीकडे घेऊन जात आहे. परंतु चेहरा ज्यावेळेला उंदीर पाहतो त्याला त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात आणि त्याला मृत्यू साक्षात समोर दिसतो आणि तो पळायला लागतो. परंतु मांजर जे आहे हे पहिल्यांदा पकडत नाही त्याला, तर खेळू देतं. मांजर पहा, तुम्ही कधी बघितलं असाल, मांजर उंदराला ताबडतोब पकडत नाही, त्याला आपल्या पंजामध्ये खेळवतं, खेळून 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 थकला मग पकडतं. तसं माया ही एकदम आपल्याला पकडणार नाही, थोडी खेळवेल आपल्याला हाताखाली आणि आपला वाटतं की अजून नाही गेलो, अजून नाही पकडलो, अजून नाही पकडलो. ज्यावेळेला अजून नाही पकडलो असं वाटेल त्यावेळेला नेमकी आपल्याला पकडाल. परंतु जर आपण पूर्ण अनुभव घेतला असेल की मी शरीर नाही आत्मा आहे आणि त्या स्थितीवरती आपण जर जन्मभर वागत असलो आणि ते नारायण स्मृती, मृत्यूच्या वेळेला जर आपण भगवंताचं नाव घेण्याची आपली सिद्धता असेल तर आपला पूर्ण मानव जन्म सार्थक झाला. आपला मानव जन्म केव्हा सार्थक होतो? पीएचड्या किंवा मोठे मोठे बक्षीस किंवा ढाली किंवा कुटुंब हे उभारण्यामध्ये नाही, एकच गोष्टीमध्ये अंत्य नारायण स्मृती. कुणाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव शेवटी येतं तोच केवळ आपल्या जीवनातला सिद्ध बनला, अन्यथा पराभवस्ताव अभवत जातो त्याचा पराभव झालेला आहे अन्यथा. आणि म्हणून जरी भक्त लोक जन्ममृत्यू जराव्याधीच्या ह्याच्यामध्ये असले तरी या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. आणि म्हणून जसं ते मांडणीच्या चोरामध्ये मांडणीचं पिल्लू जे आहे त्याप्रमाणे भौतिक प्रकृतीच्या रुद्र स्वरूपाला भगवंताचे भक्त जे आहेत हे अधीन होत नाहीत किंवा त्याला घाबरत नाहीत. त्यांचं चित्त कुठे आहे? भगवंत त्याला माहिती आहे, प्रेम आहे. भगवंत मला जे काही करतायत ते मला उचलून घेऊन जात आहेत त्यांची इच्छा असेल तिथे. तर काही काही लोक प्रश्न करतात, अहो या निसर्गामध्ये एवढे कोप होतात, हा गुजरातला भूकंप झाला तिकडे एखादा भक्त मेला तर त्याच्या भक्तीचा काय फायदा झाला? पण त्याच्यामध्ये फरक आहे. इतर जे लोक टीव्ही बघत बसले होते किंवा इतर जे लोक दारू पीत बसले होते किंवा आणखी काय करत होते आपल्याला कल्पना नाही, ते लोक जे आहेत हे त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांच्या त्यांच्या दुसऱ्या शरीरामध्ये त्यांना जावं लागलं. पण भक्त निश्चितच हरे कृष्णा म्हटल्याशिवाय राहणार नाही. हा किंवा त्यांनी जी भक्ती केलेली आहे, जरी समजा त्यावेळेला त्याला हरे कृष्ण तोंडात आलं नाही, पण त्यांनी जी केलेली भक्ती आहे ती भगवंत विसरणार नाहीत. आणि म्हणून दोघंही आपल्याला वाटेल की हे शरीर त्याग केला, परंतु मार्ग वेगवेगळे आहेत. यंती देवव्रता देवन पितृणी आंती पितृव्रता भूतानी आंती भूतेज मध्याची नो अपिमाम. भगवान सांगितले की देवदेवताची जी उपासना करतात ते देवदेवतांच्या लोकांमध्ये जातात. भूतानी आंती भूतेज जे भूतांची उपासना करतात ते भूत लोकांमध्ये जातात किंवा भूत बनतात. आणि जे पितरांची उपासना करतात ते पितर लोकांमध्ये जातात आणि पुन्हा त्यांना या जगामध्ये यावं लागतं. परंतु मध्याची याम अपिमाम जे माझे भक्त आहे हे माझ्याकडे येतात. तर जाताना आपल्याला काय वाटतं? हे सगळं एकीकडेच गेले. जसं आपण VTवरती किंवा पुण्या स्टेशनवरती गेलो सगळेजण एका ट्रेनमध्ये चढतात, पण उतरणारे भरपूर आहेत. कोणकोणी ते चिंचवडलाच उतरतो, हा कोणकोण पुढे जाऊन देवरोडला उतरतो, कोण पुढे जाऊन लोणाळ्याला उतरतो, ज्यामध्ये किती लोक मुंबईपर्यंत पोहोचणारे असतातच. तर त्याचप्रमाणे चढलो जरी एकाच ठिकाणी एकाच वेळी सगळ्यांचा मृत्यू झाला, परंतु जाणाऱ्यांची दिशा एकाच ट्रेनमध्ये बसले म्हणून एकच नाही आहे, त्याच्या त्याच्या तिकीटाप्रमाणे ठरलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला भगवंतांनी हा मनुष्य जन्म दिलेला आहे, फुल जर्नी पूर्ण जर्नी करायची, अर्धवट जर्नी सोडू नका. तर पूर्ण जर्नी काय आहे? भगवतधामामध्ये जाणे. तिकडे तिकडे लक्ष लागायचं नाही, थोडं भगवतधामामध्ये. याचं कारण तो आपला स्वभाव आहे, अन्यथा आपण या जगामध्ये आ ब्रह्मभुवनां लोकांत पुनरावर्ती अर्जुना पुन्हा इकडे आपण अडकून बसू. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने हे तिकीट अतिशय सोपं केलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. अतिशय सोपं साधन, कोण करू शकणार नाही. अगदी लहान मुलगा सुद्धा हरे कृष्ण महामंत्र जप करू शकेल आणि भगवंताचा प्रसाद. आणि या दोन्हीवरती श्रद्धा राहण्यासाठी सत्संग, कारण बाहेरचं जग हे माया आहे, तिथे आपल्याला कशी श्रद्धा उत्पन्न होणार? तिथे श्रद्धा उत्पन्न होईल की मी इथे सुख घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथे आल्यानंतर आपल्याला खरी श्रद्धा उत्पन्न होईल की आपण भगवतधाममध्ये गेलो पाहिजे. आणि म्हणून हा सत्संग अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा प्रयत्न आहे की असे सत्संग घडवून आणून आपण सगळ्यांना या भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांना सहाय्य करावं. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न आहेत? कुत्र्याबद्दल नाही.
गुरुजी, जेव्हा एखादा भक्त गुरुजी कृपा घेतो आणि ती कृपा जर तो अवहेलना करत असेल तर त्याला जबाबदार गुरु आहे का तो व्यक्ती आहे?
गुरु जो आहे हा आपल्या शिष्याची जबाबदारी, ज्या मात्रेमध्ये तो गुरुचं आदेश पाळत आहे त्या मात्रेमध्ये गुरु त्या शिष्याची जबाबदारी घेतात. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर आहे तो आपल्या पेशंटची पूर्ण जबाबदारी केव्हा घेतो? जेव्हा त्याच्या आदेशाप्रमाणे त्याचं पेशंट औषध घेत असेल तर. आणि जेव्हा तो औषध बंद करतो डॉक्टरच्या औषधाचा परिणाम त्याच्यावरती कमी झाला, मग ती डॉक्टरची जबाबदारी नाही, ती त्याची जबाबदारी. त्याप्रमाणे ज्यावेळेला आपण गुरुकडनं दीक्षा घेतो आपण गुरुला पूर्णपणे समर्पित होतो आणि त्यावेळेला गुरु जबाबदारी घेतात आपली. पण ज्यावेळेला त्या आदेशाचं उल्लंघन करतो त्यावेळेला आपण औषध घ्यायचं सोडून गेलेलं आहे, त्यावेळेला आपला मृत्यू निश्चित आहे, पुन्हा आपण भौतिक जगाकडे आकर्षित होतो. तर आपण बघतो ज्यावेळेला पेशंट डॉक्टरकडे जातो डॉक्टर सगळ्यांनाच औषध देतो कारण त्याचं ते कर्तव्य आहे. त्यामुळे गुरु जो आहे हा कृपाळूपणे सगळ्यांनाच त्याचे जरी दुर्गुण अवगुण सगळे विसरून भगवंताच्या सेवेमध्ये गुरु लावतो. परंतु पुन्हा त्याचा पूर्वीचा रोग औषध बंद केल्यामुळं किंवा श्रद्धा नसल्यामुळं उद्भवून आला तरी चालेल, औषध घेत राहिलं तर तो रोग दूर जाईल. पण त्यावेळेस जर औषध सोडलं मग त्याला गुरु काय जबाबदार नाही किंवा डॉक्टर जबाबदार नाही. म्हणून ज्यावेळेला आपण गुरुकडनं दीक्षा घेतो आपण सांगतो की ह्या चार नियमांचं पालन मी करेन, 16 माळा जप करेन, जोपर्यंत ते श्रद्धेनं करत आहे तोपर्यंत गुरु आपली जबाबदारी घेतील. जेव्हा ते आपण सोडतो तेव्हा जबाबदारी घेऊ शकत नाही, कॉन्ट्रॅक्ट खलास. म्हणून डॉक्टरकडचा पेशंट जो आहे, उद्या तुम्ही डॉक्टरवरती केस घालाल, अहो मी याचं औषध घेत होतो आणि याच्या औषधामध्ये माझा मृत्यू आला. आपण औषध बंद केलं ना त्याच्यामुळे मृत्यू आला, औषध घेतलं नाही म्हणून. आणि बाकीचे असं म्हणतात का याच्यात डॉक्टरचा दोष आहे? डॉक्टरचा दोष नाही, बाकीचे पेशंट बघा ना अजूनही बरे व्हायला लागलेत, त्यांनी औषध घेतलं नाही. ज्यावेळेला आपण हे औषध घ्यायचं बंद करतो डॉक्टरचा दोष नाही, दोष आहे पेशंटचा. आणि म्हणून अशा पेशंटच्या पासून आपण दूर राहिलं पाहिजे, नाहीतर आपलाही मृत्यूच आहे, कारण त्याच्याबरोबर आपण औषध घ्यायचं सोडून देऊ. म्हणून आपण कुठल्या पेशंट बरोबर राहायचं जो औषध घेतोय त्याच्याबरोबर विधी निषेध पाळतोय. हरे कृष्ण.
पेशंट प्रश्न आहे. लास्ट प्रश्न, आपल्या या सत्संगामध्ये किंवा या शास्त्राद्वारे प्रत्येक वेळा सांगितलं जातं की नम्र बना किंवा दास बना, पण भौतिक जगात आपल्याला ह्याच्या विरुद्ध शिकवलं जातं की सर्वात तू अभिमानी, की तू तुझ्या जीवनाचा अनेक करता आहेस, तर अशा प्रकारे हे उपदेश केला जातो की त्याच्यामुळे आपली प्रगती होईल, अशा प्रकारे उपदेश दिला जातो. पण जेव्हा शास्त्रानुसार जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यावेळेला आपल्याला हे सगळं उलट वाटतं, तर खरी गती का प्रगती, अधोगती या खरी प्रगती आपल्या ह्याच्यामध्ये?
आपण कुठल्या स्तरावरती पाहतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आपल्याला जेवढा 100% विश्वास आहे आपण शरीर आहोत, तर आपण या इल्युजन किंवा या एव्हरी कॅन हेल्प इल्युजन भ्रमामध्ये राहतो. आपण भ्रमामध्ये राहतो आहोत की मी नियंत्रण करणार आहे, आणि त्या भ्रमामध्ये जर शरीर समजतात अशा अवस्थेत तुम्हाला सांगितलं तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि मग याचं परिणिती काय आहे, जे काही आपण आध्यात्मिक भौतिक प्रगती करतो या शरीरानं ह्याचं शेवट कुठे होतो तुम्हाला माहिती आहे? स्मशानभूमी. आपण जेवढी का प्रगती करू शेवटी आपल्याला कुठे जायचं आहे? स्मशानभूमी. पण आध्यात्मिक प्रगती जी आहे, अध्यात्मामध्ये आपण शरीर नाही आत्मा आहोत, आणि आत्म्याचा स्वभावच आहे की तो दास आहे. आता कोणाचा दास आहे? साधा सुद्धा टाटा बिर्ला किंवा मोठ्या मुख्यमंत्र्याचा दास नाही, तो दास आहे भगवंताचा दास आहे. केवढी मोठी पदवी आहे पहा. भक्त बनणं ही काय साधी गोष्ट नाही आहे. आज साधा आपल्याला बजाजमध्ये नोकरी मिळाली 5,000 आपल्या वाटतो हा किती मोठा झालो मी. हा बजाजची बजाजमध्ये सर्व्हिस आहे. परंतु भगवंत हा अशा 1,000 बजाजला नोकरी ठेवतो आहे एका वेळेला, आणि सूर्याला नोकरी ठेवलेल्या आहे त्याने, चंद्राला, या पृथ्वीला, इंद्राला, ब्रह्माला नोकरी ठेवलंय. त्यांना पगार पण मिळत नाही बिचाऱ्यांना. काय करतायत ते? सेवा करतायत. आणि तशा भगवंताची आपल्याला सेवा प्राप्त झाली तर आपल्याला का वाईट वाटावं? ती अवनीती किंवा अधोगतीने उलट जास्त प्रगती आहे. या जगात आपण कुठल्या कोणाची सेवा करतो? आपल्याला 5,000 पगार मिळाला. हा परवा मी ज्या वेळेला अमेरिकन एम्बसीमध्ये गेलो तर एक फार मोठा PhD झालेला एक माणूस तिथे आला होता. काय करायला? भीक मागायला. मला अमेरिकेत जायला द्या, भीक मागायला. मोठी सर्टिफिकेट घेऊन अमेरिकन एम्बसीमध्ये भीक मागायला आला होता. काय उपयोग त्या प्रगतीचा? हा, आणि तिथं एका साधा शेपऱ्या हट पिचे हटो पिचे हटो. हा, काय राहिली बिचाऱ्याची? हा, एवढा मोठा शाळेमध्ये गेला, 30 वर्ष PhD झाली, आणि इथं एक साधा शेपा हट पिचे हटो. असली प्रगती आपल्याला काय कामाची? पण भगवंत जे आहे, जगन्नाथ, सगळ्या जगाचे नियंते आहेत, त्याचा दास बनणं ही साधी गोष्ट नाही आहे, ती सर्वोच्च प्रगती आहे. परंतु भगवंताचा दास आपण केव्हा बनू? जेव्हा त्यांच्या आदेशाचं पालन करू. त्यांचा आदेश काय आहे? दास, 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 अनुदास. कारण भगवंतासमोर आपण अहंकाराने जाता कामा नये. भगवंतासमोर आपण जातो कसे? दास बनून, सेवक बनून. तर पायरीची सुरुवात कुठे होते? एक तर भगवंतापासून. भगवंत कोण होऊ शकतं का? कोणी होऊ शकत नाही, म्हणजे ती चान्स गेला. भगवंताचा सर्वोच्च भक्त राधाराणी कोण होऊ शकतं का? चान्स गेला. हा, त्याच्यानंतर राधाराणी नंतर सर्वोच्च भक्त कोण? राधाराणीचे अष्टसखी, तो चान्स गेला. त्यानंतर अष्टसखींना मदत करणारे कोण? मंजिरी, तो चान्स गेला. मंजिरींना मदत करणारे कोण? गोपी आणि इतर लक्ष्मी, म्हणजे तो चान्स गेला. त्यांच्या सेवा करणाऱ्यांच्या सेवा करणाऱ्यांची सेवा करणाऱ्यांचं आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यावेळेला भगवंत संतुष्ट होतात. म्हणून आपण असं म्हणतो की अष्टोत्तर शत, याचा अर्थ आहे की 108 जे भगवंताचे भक्त गोपी आहेत त्यांना जो मदत करणारा कोण आहे? गुरु. आणि त्याची आपण सेवा करतो. पहा किती किती उच्च पद आहे. आणि म्हणून आपली ती स्थितीच आहे. आणि म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या ही सर्वोच्च प्रगती आहे. आणि म्हणून या जगामध्ये आपल्याला आज शिकवलं जातं की आपण जे आहे आपला कर्तृत्व आपल्या हातामध्ये आहे. आणि आपण पाहतो असे म्हणणारे गेले कुठे? कर्तृत्वानं पुढे झाले, मोठे झाले, गेले कुठे? स्मशानभूमीत. पण असं आपल्याला मोठं व्हायचं आहे का? हा, सकाळी आपण सांगत होतो मोठे मोठे झाले आणि त्यांचे पुतळे उभारले. हा, आणि काय होतं? कावळे हाकतात डोक्यावरती. आपलं मोठे पण कशाला पाहिजे आपल्याला? या जगात मोठे झालात तुम्ही, लोक तुमचे पुतळे उभारतील. जास्तीत जास्त काय करतील? वर्षातनं 1-15 रुपयाचा हार घालतील, पण वर्षभर कावळे डोक्यावरती. आपलं मोठे पण काय करायचं आहे? परंतु भगवंताचे भक्त जे आहेत दास, कारण ती स्थिती आहे, ती आपली स्थिती आहे. भगवंताचा दास, दासानुदास राहणं. जितके म्हणून दास राहू तितके म्हणून आपण भगवंताचं चित्त आपण आकर्षित करू, आणि तेवढा तो मोठा. आणि म्हणून पहा, भगवंत जे आहेत सर्वोच्च पद आहे भगवंताचं, परंतु ते सुद्धा खाली येऊन आपल्या सगळ्यांची सेवा करतायत. आपण जरी भगवंताला विसरलो तरी आपली सेवा करतायत. राक्षस जरी झालो, भगवंताला शिव्या द्यालो तरी आपली सेवा करतायत. आणि एवढा कृपाळू मालक कुठे भेटणार आहे आपल्याला? आणि जरी भगवंत ज्याची पोझिशन आहे तो सुद्धा या स्तरावरती येऊन कमीत कमी लेवलला येऊन सेवा करतो. तर त्याने जी अपेक्षा केली आपली की आपण सगळ्यांची सेवा करावी, तर ह्यात काय चुकीचं आहे? भगवंत सगळ्यांची सेवा करतायत. जे खरे मालक आहेत सगळ्या सृष्टीचे, खोटे नाही, ते सगळ्यांची सेवा करतायत. तर त्यांचा जो आपण औष, त्यांच्याकडनं भगवंतांनी अपेक्षा केली की दासांदास, त्याच्यामध्ये काय बिघडलं? पण हे जे हल्लीचं शिक्षण आहे, आपल्याला काय बनवत आहे? अज्ञानी बनवत आहे. म्हणून भक्ती विनोद ठाकूर काय सांगतात की जितका आपण जास्त शिकतो तेवढं जास्त आपण गाढ होतो. याचं कारण आपली भगवंतावरती श्रद्धा जी आहे ही कमी होत जाते. आणि आपण भौतिक जगामध्ये प्रचंड प्रगती करू पण शेवटी उपयोग काय? म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत, हे आज सकाळी सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठेच्याही पाठीमागे लागत नाही, अजिबात नाही. कारण आपला स्वभाव काय? सेवा करणं. सेवेमध्ये तो संतुष्ट आहे. हरे कृष्ण, धन्यवाद.